नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी मैथिली जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महिलांच्या सुरक्षेसाठीचे कायदे आणखी सक्रिय करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ. नाशिक ते डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाकडून निधी मंजूर आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच कायम. आता सविस्तर बातम्या. महिलांच्या सुरक्षेसाठीचे कायदे आणखी सक्रिय करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आज नवी दिल्लीत जिल्हास्तरीय न्यायपालिकेच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित या परिषदेत एका नाण्याचं तसंच टपाल तिकीटाचंही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाचा 75 वर्षांचा प्रवास लोकशाहीची जननी म्हणून भारताचा गौरव वृद्धिंगत करतो असं गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आपल्या संबोधनात या परिषदेमुळे जिल्हास्तरीय न्यायपालिका आणि इतरांमध्ये संवादाला वाव मिळेल असं मत व्यक्त केलं. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी ई न्यायालय उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी 7,200 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. महान्यायवादी आर व्यंकटरमणी, सर्वोच्च न्यायालयाचा बार कौन्सिलचे अध्यक्ष कपिल सिब्बल आदींनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ झाला. आज नागपूर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या टप्प्याचा शुभारंभ केला. केंद्रीय रस्ते मार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या योजनेत लाभार्थी बहिणींची संख्या 1,60,00,000 पोहोचली असून ही संख्या 2,50,000,000 पोहोचण्याची शक्यता आहे. ही संख्या 3,00,000,000 पोहोचली तरी बहिणींना मदत देण्यासाठी त्यांचे भाऊ सक्षम असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 1,07,00,000 बहिणींच्या बँक खात्यात 3,225 कोटी रुपये तर दुसऱ्या टप्प्यात 52,00,000 लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात 1,562 कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. नाशिक ते डहाणू या 100 किलोमीटरच्या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी 2,50,00,000 रुपयांचा निधी खर्च करायला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि नाशिकमधल्या पंचवटी इथं दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना रेल्वेसेवा उपलब्ध करून देत पर्यटनाला चालना देण्यासाठी हा नवीन रेल्वे मार्ग महत्वाचा ठरणार आहे. यामुळे नाशिक आणि पालघर जिल्ह्यातली अनेक शहरं जोडली जातील तसंच या प्रदेशातल्या आर्थिक वाढ आणि विकासाला चालना मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वांद्रे पश्चिम इथल्या नॅशनल लायब्ररीमध्ये डिजिटल नॉलेज सेंटर सुरू करण्यात आलं आहे. आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते आज त्याचं लोकार्पण करण्यात आलं. या सेंटरच्या माध्यमातून सुमारे 5,000 डिजिटल पुस्तकं, मासिकं यासह विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक वाचन साहित्य डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आलं आहे. कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 124वी जयंती तसंच शेतकरी दिनाच्या अनुषंगानं आज अहमदनगर जिल्ह्यात लोणी इथं शिवार फेरी काढण्यात आली तसंच कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. त्याप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी जागृत झाला असून शेतीत जैविक खतांचा वापर वाढत आहे. अशा परिस्थितीत नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं. बदलत्या कृषी तंत्रज्ञानाचं बँकॉक इथं प्रशिक्षण घेतलेल्या 30 विद्यार्थ्यांचा यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या दुसऱ्या टप्प्याचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात आला. यानुसार सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये तसंच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारूप मतदार यादीपेक्षा अंतिम मतदार यादीमध्ये राज्यात 16,98,368 मतदारांची संख्या वाढल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
हे वाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र. आपण न्यूज ऑन air.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राज्याचं पर्यटन धोरण महाराष्ट्राला देशात आघाडीवर नेणारं ठरेल असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. आज नागपूर इथं खासदार औद्योगिक महोत्सवाअंतर्गत घेण्यात आलेल्या पर्यटन धोरण 2024 एडव्हान्टेज विदर्भ कॉन्क्लेव्ह च्या समारोपीय सत्रात महाजन बोलत होते. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गडकरी यांनी यावेळी बोलताना पर्यटकांना महाराष्ट्रात आकर्षित करण्यासाठी अभिनव कल्पना राबवण्याचं आवाहन केलं. जंगल सफारीसाठी इलेक्ट्रिक गाड्यांमुळे ध्वनी तसंच वायू प्रदूषण कमी होतं, त्यामुळे या गाड्यांची संख्या तिपटीने वाढण्याची सूचना गडकरी यांनी केली. रत्नागिरी शहरातल्या बाळासाहेब ठाकरे तारांगणात उभारण्यात आलेल्या सायन्स गॅलरीचं ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव या सायन्स गॅलरीला देण्यात आलं आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ विकास आमटे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन मिळावं या दृष्टीने या सायन्स गॅलरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रूपं उभारण्यात आली आहेत. खगोलशास्त्राची ओळख करून देणारी एस्ट्रॉनॉमी गॅलरी इथं तयार करण्यात आली आहे. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच आजही कायम आहे. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल AH1 प्रकारात रुबिना फ्रान्सिस हिने अंतिम फेरीत धडक मारली आहे, तर बॅडमिंटनपटू सुकांत कदम तसंच नितेश कुमार यांनी एकल प्रकारात उपांत्य फेरीत, तर महिला एकेरीत मनदीप कौर हिने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. नौकानयनात अनिता आणि के नारायण यांनी अंतिम ब फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान आज रात्री तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवी सुवर्णपदकासाठी खेळणार आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 1 सुवर्ण 1 रौप्य आणि 2 कांस्य पदकं मिळवली आहेत. धुळे इथं पोलीस प्रशिक्षण केंद्रात 625 नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ आज साजरा झाला. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांच्या हस्ते पोलीस प्रशिक्षण या 11व्या सत्रातल्या विजेत्या प्रशिक्षणार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पडवळ यांनी यावेळी केलेल्या मार्गदर्शनात या नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थ्यांनी पोलीस विभागातील कायद्याचं आणि शिस्तीचं पालन करून नागरिकांना निष्पक्षपातीपणे न्याय देण्याचं काम करावं असं आवाहन केलं. या सोहळ्यात प्रमुख अतिथींना मानवंदना, परेड निरीक्षण, ध्वजटोळीचं आगमन, प्रशिक्षणार्थींना शपथ तसंच दीक्षांत संचलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या गुलमोहर कॉलनी परिसरातील राजीव गांधी स्टेडियममधल्या बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचं आज भूमिपूजन झालं. राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार डॉ भागवत कराड, महानगरपालिका आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी श्रीकांत यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर इथं प्रत्येक पाणटपरी धारकाला एक कचराकुंडी तसंच धुंकी पात्र पाणटपरी जवळ ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या नियमांचं पालन न करणाऱ्या पाणटपरी धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पहिल्या तपासणीत 1,000 रुपये, दुसऱ्या तपासणीत 2,000, तर तिसऱ्या तपासणीत रुपये 3,000 दंड वसूल करण्यात येईल असं उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन प्रमुख रवींद्र जोगदंड यांनी सांगितलं आहे. देशभरात विविध ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार तसंच बांगलादेशमधील हिंदू समाजावर होणारे अत्याचार तसंच इतर प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज बीड इथं सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. गोहत्या बंदी कायदा अंमलबजावणीबाबत ठोस कारवाई करावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महिलांच्या सुरक्षेसाठीचे कायदे आणखी सक्रिय करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ. नाशिक ते डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाकडून निधी मंजूर. आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच कायम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.